विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ या नावाने 3000 अत्याधुनिक स्मार्ट बस दाखल होणार आहेत. या बस सेवेचं लोकार्पण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. 56 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक मार्गफलक अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या बसेस प्रामुख्यानं खूप गर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालवल्या जाणार आहेत. पुणेकरांसाठी येत्या मे महिन्यापासून भारत टॅक्सी सेवा उपलब्ध होईल अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिली आहे. यामुळे पुणेकरांना शहरांतर्गत प्रवासासाठी लवकरच एक स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे. पुणे रिंग रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून सुमारे 25% काम पूर्ण झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पामुळे भविष्यात पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात आयोजित दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल झालं. पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागानं हे संमेलन आयोजित केलं होतं. पाली भाषा अतिशय समृद्ध आहे असे गौरवोद्गार आठवले यांनी यावेळी काढले. विज्ञानवाद, समानता, मानवता, शांतता ही मूल्य तसंच बौद्ध तत्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचलं. पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी शासकीय पातळीवर सर्व प्रकारची मदत करू अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख आणि संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ विमलेंद्र कुमार, उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज हुतात्मा दिनानिमित्त देशभरात सर्वत्र आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही विविध संस्था संघटनांच्या वतीनं या थोर देशभक्तांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं महापौर रवी लांडगे यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या राजगुरू यांच्या वाड्यामध्येही अनेक नागरिकांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक विकास महामंडळ आणि कोरियाच्या सूक्ष्म आणि मध्यम उद्योग संघटनेनं काल एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं. कोरियन उद्योग कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधी या विषयावर या परिसंवादात विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र आणि कोरियाच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कोरिया फॅसिलिटेशन सेंटरची स्थापनाही यावेळी करण्यात आली. कोरियन कंपन्या, एमआयडीसी आणि प्रशासनातील विविध शासकीय भागधारक कंपन्या यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात मुंढवा इथं कार्यरत असलेलं पासपोर्ट सेवा केंद्र येत्या 30 मार्चपासून पाषाण इथं स्थलांतरित होणार आहे. ज्या अर्जदारांनी मुंढवा पासपोर्ट सेवा केंद्रात 30 मार्च रोजी किंवा त्यानंतर पासपोर्टसाठी नोंदणी केली आहे त्यांनी निर्धारित तारखेला पाषाण इथल्या पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्यावी असं पासपोर्ट कार्यालयानं कळवलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 100 अधिक मुलींचं लसीकरण करण्यात आलं आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत एचपीव्ही लस मोफत दिली जात आहे. नागरिकांनी आपल्या 14 वर्षे वयाच्या मुलींना नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेऊन मोफत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं केलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं औंध ते डेक्कन जिमखाना या मार्गावर धावणारी 105 क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही बससेवा बंद होती मात्र औंध बाणेर परिसरातील नागरिकांनी सातत्यानं केलेल्या मागणीनंतर या मार्गावर आजपासून बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 35 तर किमान तापमान 17.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.